कथा एका शिक्षण तपस्वीची. स्वामी विवेकानंद यांची जीवनकथा 1950 पूर्वी जशी भारत यांच्या विस्मरणात गेली होती, तशीच स्वामीजींच्या थोर शिष्या भगिनी निवेदिता यांच्या चरित्राचीही अगदी थोड्याच भारतीयांना ओळख होती. महाराष्ट्रात तर निवेदिता फारच थोड्या लोकांना माहिती होत्या. आप्पा पेंडसे यांनी खूप परिश्रम करून निवेदितांच्या चरित्राची साधनं जमवली आणि स्वामी विवेकानंदांच्या जन्मशताब्दीला 17 जानेवारी 1963 या दिवशी निवेदितांचं चरित्र प्रकाशित केलं. मार्गारेट एलिझाबेथ नोबल या मूळच्या आयरिश होत्या. वयाच्या 28व्या वर्षी त्यांची आणि स्वामीजींची लंडनमध्ये भेट झाली. वैराग्यपूर्वक साधना करत असतानाच त्यांनी कलकत्त्यामध्ये स्त्री शिक्षणाचं आणि प्लेगसारख्या आपत्तीच्या निवारणाचं काम केलं. स्वामी विवेकानंदांच्या महासमाधीनंतर 5 वर्ष त्यांनी बंगालमध्ये क्रांतिकार्याचा वणवा पेटवून दिला. बंगालच्या फाळणीला त्यांनी जळजळीत विरोध केला. क्रांतिकारक अरविंद घोष अज्ञातवासात गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या कर्मयोगीन या इंग्रजी साप्ताहिकाचं संपादन केलं. 13 ऑक्टोबर 1911 या दिवशी अवघ्या 42 वर्षांच्या असताना त्यांनी देह ठेवला. अशा या भगिनी निवेदितांचं अत्यंत स्फूर्तिदायक चरित्र आप्पांनी लिहिलेलं आहे. त्यातले कितीतरी प्रसंग आप्पांनी अतिशय तन्मयतेने रंगवलेले आहेत. चरित्र पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जे चिंतन मांडलेलं आहे ते आपल्याला सर्वांना अंतर्मुख करणारं आहे. स्वामी विवेकानंद आणि निवेदिता यांच्या भेटीचं पहिल्या भेटीचं वर्णन आप्पांनी असं केलं आहे. नोव्हेंबर महिन्यातली दुपारची वेळ, हवेत गारठा होता. वार रविवार होता आणि प्रसंग घडत होता लंडनमधील वेस्टर्न भागातील एका खोलीत. श्रोत्यांच्या अर्धवर्तुळाला सन्मुख असे स्वामीजी बसले होते. पाठीशी शीत निवारणार्थ अग्नी धगधगत होता. निवेदिता सांगतायत, आम्ही 15-16 जणच होतो. स्वामीजींनी उज्ज्वल असा भगवा वेश धारण केलेला होता. अनंत काळ ध्यान चिंतनात ज्यांनी घालवलेला आहे अशांच्या चेहऱ्यावर जो सद्भाव, औदार्य आणि शांती प्रतीत होते, तीच शांती स्वामीजींच्या मुखावर प्रकटलेली आम्हाला दिसत होती. मध्येच शिव शिव असा नामोच्चार करायची त्यांना सवय होती. 1 तासाच्या लहान अवधीत मी आजपर्यंत ज्यांना अत्यंत श्रेष्ठ, उच्च आणि उदात्त मानत आले अशा सर्व कल्पनांची गुंफण करून त्या अगदी थोडक्यात मांडणारा हा अगदी पहिलाच दार्शनिक असं मला वाटलं. या भेटीनंतर केवळ महिन्याभरातच मार्गारेट नोबल विवेकानंदांना सद्गुरू असं म्हणू लागल्या. स्वामीजींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मार्गारेट नोबल त्यांच्या कार्यामध्ये कशा उतरल्या याचं हृदयस्पर्शी वर्णन आप्पा करतात. कसं ते पहा. एक दिवस चर्चा करताना स्वामीजी एकदम म्हणाले, आज काही हवं असेल तर तो म्हणजे महानिश्चय, जगताला गदगद हलवण्याचा निश्चय. आज जर कशाची आवश्यकता असेल तर ती याची की असे 20 स्त्री पुरुष निघावेत आणि त्यांनी लोकांच्या समोर प्रकटपणे जाऊन म्हणावं की आम्हाला परमेश्वराविना या जगात अन्य कोणतंही इप्सित नाही. असं करायला कोणी सिद्ध होणार नाहीत का? परमेश्वर प्राप्तीचा ध्यास लागल्यावर भीतीचं कारण तरी काय? इफ दिस इज ट्रू, वॉट एल्स कुड मॅटर? अँड इफ दिस इज नॉट ट्रू, वॉट डू अवर लाईव्ज मॅटर? हा ध्यास जर खरा असेल तर बाकीच्या गोष्टींची किंमत काय? आणि तो खरा नसेल तर मग आपल्या जगण्याचं प्रयोजन तरी काय? या आवाहनाचा मार्गारेटवर खोल परिणाम झाला. ज्या 20 जणांची स्वामीजी अपेक्षा करतात त्यात आपण एक का असू नये असं तिला वाटू लागलं. खरोखर मनुष्य जातीच्या कल्याणासाठी आपल्याला हा महायज्ञ नाही का करता येणार असा विचार करून ती स्वामीजींना भेटायला आली. स्वामीजी म्हणाले, माझ्या देशातील स्त्री जातीच्या कल्याणासाठी माझ्या मनात कित्येक संकल्प आहेत. तिथलं कार्य करण्यासाठी तुमचं मला फार मोठं सहाय्य होऊ शकेल. मार्गारेटने शब्द दिला, आपल्या कार्यात मी मनापासून सहाय्य करेन. त्यानंतर स्वामीजींनी मार्गारेटला एक पत्र लिहिलं आहे. त्यात ते म्हणतात, प्रिय कुमारी नोबल, माझा जीवनोद्देश अगदी थोडक्या शब्दात मांडता येईल. तो असा की मानवाला स्वतःचं दिव्यत्व जाणवून देणं आणि जीवनाच्या प्रत्येक क्षणाक्षणातून त्याचं प्रकटीकरण कसं करावं हे त्याला सांगणं. या पृथ्वीवर जे सर्वोत्तम आणि ध्येयपूर्ण असतील त्यांनीच अनेकांच्या सुखासाठी त्याग केला पाहिजे. शाश्वत प्रेम आणि अपरंपार करुणा असणारे शेकडो बुद्ध आज हवे आहेत. अहो महान चरिता जागृत व्हा. जग दुःखाने होरपळून जात असताना तुम्ही निद्रिस्त राहू शकता काय? आपण पुन्हा पुन्हा आवाहन करू, सर्व दैवत जागृत होईपर्यंत आणि प्रत्येकाच्या अंतःकरणातील ईश्वर तत्व त्या आवाहनाला साद देईपर्यंत. यापेक्षा जीवनात करण्यासारखं अन्य आहे तरी काय? बाकी सर्व तपशिलाच्या गोष्टी माझ्याकडे आपोआप येतील. योजना आपोआप विकसित होतात आणि नियोजित कार्य करून जातात. मी तर केवळ आवाहन करतो, जागृत व्हा, जागृत व्हा. सर्व शुभाशीर्वाद आपल्याला निरंतरचे प्राप्त होवोत. आपला विवेकानंद. 16 डिसेंबर 1896 स्वामीजींनी हिंदुस्थानकडे प्रयाण केलं. मार्गारेटचा निश्चय पक्का झाला होता. तिला हिंदुस्थानचा ध्यास लागला होता. घर, दार, वृद्ध आई, सुखसोयी या सर्वांचा त्याग करून तिने हिंदुस्थानात यायचा निश्चय केला. 28 जानेवारी 1898 मार्गारेट भारतात आली. कोलकाता बंदराचा किनारा दिसू लागला. मार्गारेटने अतिउत्सुकतेने किनाऱ्यावर प्रवाशांच्या स्वागतार्थ आलेल्या लोकांकडे पाहिलं. एका घोळक्यात तिला चिरपरिचित असलेली भगव्या वस्त्रातली स्वामीजींची मूर्ती दिसली. मार्गारेटने भूमीवर पाऊल ठेवलं. ती स्वामीजींना नमस्कार करणार इतक्यात कोणा साधकाने तिच्या गळ्यात एक सुंदर सुवासिक मोगऱ्याच्या आणि गुलाबाच्या फुलांचा हार घातला. मार्गारेट भारावून गेली. त्या रात्री तिला एक स्वप्न पडलं. त्यात ती एका घनदाट जंगलात होती. सगळ्या बाजूनी पाण्याच्या पुराच्या लाटा येत होत्या. तिचं बोट धरून एक लहान मुलगा तिला कुठेतरी घेऊन चालला होता. आणि मग स्वप्नातलं चित्र बदललं. पुराच्या लाटांच्याऐवजी जणू माणसांचाच एक समुद्र तिच्याकडे धावून येत होता. मार्गारेट त्यांना सांगू इच्छित होती की माझं तुमच्यावर खरोखर प्रेम आहे, पण तिच्या तोंडून शब्द बाहेर पडत नव्हते. अखेर ते लोक जवळ आले. त्यांनी मोगऱ्याच्या माळा आणल्या होत्या. सुगंधाने दरवळलेल्या त्या माळा तिच्यावर वर्षून ते निघून गेले. हिंदुस्थानात आल्याच्या रात्री पुढच्याच सुंदर भविष्याचं दर्शन तर मार्गारेटला घडलं नव्हतं ना.